नमस्कार. रेडिओ स्टेशन धूम एफ एम 89.3 आणि 100.7 वाहिनीवर मराठी वैभवच्या श्रोत्यांना संदीप अवचट मनपूर्वक शुभेच्छा देतात. परदेशात इतक्या दूर आल्यावरही आपल्या घराची आणि मातीची आठवण आवर्जून देणारी एक देखणी आणि सकस वाहिनी म्हणून मराठी वैभवचा उल्लेख करावा लागेल. हा उल्लेख आपण अमूल्य ठेवा म्हणून करावा असं मला वाटतं. हा अमूल्य ठेवा असाच वर्षानुवर्ष जपला जावा. मराठी वैभवच्या सर्व श्रोत्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देताना मी फक्त एवढंच म्हणेन की मराठीचं हे वैभव असंच वाढतं राहो.